chinimandi.com podcast.
वीजी डेली शुगर मार्केट अपडेट. शनिवार 7 मार्च 2020. डोमेस्टिक मार्केट. आठवड्याभरात देशभरात मागणी घटली असून साखर कारखानदारांना विक्रीचा दबाव सहन करावा लागला. महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3070 रुपये ते 3145 रुपये प्रति क्विंटल राहिला. दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3200 रुपये ते 3275 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3230 रुपये राहिला. उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3190 रुपये ते 3230 रुपये होता. गुजरातमध्ये S30चा व्यापार 3150 रुपये होता, तर M30चा व्यापार 3240 रुपये ते 3250 रुपये राहिला. कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3480 रुपये ते 3490 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3550 रुपये ते 3570 रुपये राहिला. तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3280 रुपये ते 3380 रुपये होता, तर M30चा व्यापार 3350 रुपये ते 3375 रुपये राहिला. कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.